यशया अध्याय 7, यहुदाचा राजा आहाज जो योथामाचा पुत्र व योथाम हा उजियाचा पुत्र, त्याच्या कारकिर्दीत आरामाचा राजा रसीन व इस्रायलाचा राजा पेक जे रमेलाचा पुत्र हे एरुश्लेमावर लढाई करण्याकरता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरसी झाली नाही. दाविदाच्या घराण्याला कळविण्यात आले की आराम आणि इफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपित झाली. मग परमेश्वर येशायाला म्हणाला, आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शहर याशूब याचबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर तेथे वरच्या तळाचे पाणी मिळते तेथे जा. त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिवू नको, किंवा या दोन जळत्या कोलितांमध्ये रसीन आराम आणि रामेलाचा पुत्र पेक याच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको. आराम इफ्राईम व रमल्याचा पुत्राने तुमच्या विरुद्ध दुष्ट योजना केली आहे. ते म्हणतात, आपण यहुदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्यांची तटबंदे फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करू. प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही, असे काही घडणार नाही, कारण आरामाचे शिर दमिष्क व दमिष्काचे शिर रसीन आहे. 65 वर्षाच्या आत इफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. इफ्राईमाचे शिर शमरोन आणि शमरोनाचे शिर रमल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षित राहणार नाहीस. परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला, तुझा देव परमेश्वर याला छिन्न माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग, परंतु आहाज म्हणाला, मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. मग यशयाने उत्तर दिले, दाविदाच्या घराण्या एक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले एवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय? म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल. पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल. तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील, कारण त्या मुलाला वाईट नाकारून व चांगले ते पसंद करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजाची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल. इफ्राईम यहुदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत. असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलांच्या घराण्यावर आणील. तो अशुराच्या राजाला तुझविरुद्ध आणीन. त्यावेळी मिस्राच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला व अशुर देशामधील मधमाशीला परमेश्वर शिळ घालून बोलावील. त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत, सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरुणात तळ देतील. त्यावेळी प्रभू अशुराच्या राजाला एक भाड्याने घेतलेल्या वस्त्राप्रमाणे उपयोग करून तुमच्या डोक्याच्या व पायाच्या केसांचा मुंडन करील. तो तुमची दाढी देखील तासून काढील. त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील आणि त्या पुष्कळ दूध देतील, म्हणून तो लोणी खाईल, कारण देशात मागे राहिलेल्या प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल. त्यावेळी जेथे 1000 शकेल चांदीच्या नाण्या एवढ्या किमतीची 1000 द्राक्षविली होत्या तेथे तण आणि काटेकुटे या व्यतिरिक्त काही राहणार नाही. माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील, कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते. ज्या टेकड्यावर कुदळींनी खनून शेती करत त्या सर्वापासून ते काटेरी झुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील, पण गुरेढोरे व मेंढ्या तेवढ्या चारण्यासाठी तेथे जातील.